सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर 12:34 का टाइम है। रेड का बैचलर मैं हूँ वकी आपके साथ। ट्रैफिक रूल्स का उल्लंघन करने के मामले में कम से कम 3 महीने के लिए ड्राइविंग लाइसेंस को जब्त कर लिया जाता है और फिर घर भेजने में जो है महीनों निकल जाते थे क्योंकि 13 अलग अलग जोनल ऑफिस में उसको पहुंचा दिया जाता था। लेकिन यही लाइसेंस जो है अब एक सॉफ्टवेयर की मदद से सिर्फ एक ही हेडक्वार्टर में पहुंचेगा जहां से 3 महीने का सस्पेंशन पीरियड खत्म होते ही अपने आप वो रजिस्टर एड्रेस पे पहुंचा दिया जाएगा। अब आपने पुणे ट्रैफिक की जर गोष्ट करा भी किन किन रीजन के लिए पुणे के ट्रैफिक पुलिस ने ना लोगों के ड्राइविंग लाइसेंस जब्त कर लेने चाहिए, वो लाइसेंस कभी उसके घर ना पहुंचे मेरी जान।
हाँ आतिश बोलता है, रोड यू टर्न करता ना जे एकदम लेफ्ट वरून रेलवे सारखा एकदम लॉन्ग यू टर्न करता त्यांना लायसन्स जप्त करायला वापस द्यायलाच नाही पाहिजे। एवढं माहिती आहे यू टर्न घ्यायचा राईटला, तर त्या ठिकाणी राईटला थांबूनच यू टर्न घ्या, नाहीये पण ते पुणेरी असे आहेत की ते एकदम लेफ्टला थांबून असं करतात की माझी गाडी म्हणजे एक तर रेल्वे चालवतो।
मैं क्या कह रहा हूँ भाई, ऐसे लोग ना बहुत कम मिलता है, ऐसे लोगों को ट्रेन का लाइसेंस दे देना चाहिए। कॉल लगाओ 4850-2935 पे या फिर अपने नाम के साथ व्हाट्सएप करो 8975935935 पर किस किस रीजन की वजह से पुणे के ट्रैफिक पुलिस ने लोगों के ड्राइविंग लाइसेंस जब्त कर लेने चाहिए और उन्हें देना भी नहीं चाहिए वापस।
मी आशीष बोलतो आहे।
नमस्कार आशीष जी, बोलिए।
तुम्ही जो प्रश्न विचारला, ऍक्च्युअली मी पण काही वेळापूर्वी ड्रायव्हर करत होतो।
बरं,
हे कॉमन इश्यूज जे आपल्या पुण्यात फेस केले जातात ड्रायव्हिंग करताना किंवा रायडिंग करताना, जसं की आता बाईकवर कोणता एक मुलगा किंवा मुलगी हेडफोन्स लावून बाईक चालवतात, चांगली गोष्ट आहे। बट देन इफ यू आर युझिंग युअर हेडफोन, तुम्ही फोन का काढून हातात ठेवता? एका हातात फोन असतो, कानात इयरफोन्स असतात आणि एका हातात त्यांचे बाईकचे हँडल्स असतात, ऍक्सिलरेटर। त्यांना जायचं सर राईटला, ते लेफ्ट वरून इमिडिएटली राईटला येतात। यु नो व्हाईल ड्रायव्हिंग बेसिकली यू फेस दीज प्रॉब्लेम्स।
असं वाटतं ना गाडी चालवताना ऑक्टोपस गाडी चालवतोय।
एक्झॅक्टली।
आणि डोळे मुलीकडे पण असतात।
मुलगा असला तर डेफिनेटली असतातच। आपल्याकडे ड्रायव्हर म्हणजे रायडर्स बेसिकली बाईकचे तर अप्रतिम आहे।
ड्रायव्हर कार मध्ये बसून बाईक चालवत असतो।
हे पॉइंटला बोलला तुम्ही एकदा।
संतोष तिवारी बात करा सर। जो माणूस पुण्यात गाडी चालू शकतो ना, तो माणूस जगात कुठेही गाडी चालू शकतो।
एरोप्लेन पण चालू शकतो तो सर।
एरोप्लेन पण चालू शकतो। कधी नका आठवडाभर टू व्हीलर चालवणारा माणूस एखाद्या सॅटर्डे संडे जर फॅमिलीला घेऊन जात असेल कार मधनं, तर तो कार देखील टू व्हीलर सारखीच चालवतो, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट। म्हणजे तो आपण एखाद्याला ओव्हरटेक करायचा विचार करा ना, तर तो असा विचार करतो की मी टू व्हीलरच चालवतोय, फक्त फरक एवढाच पडला की 2 च्या ऐवजी 4 टायर लावले, गाडी तो त्याच ड्रायव्हरने चालवतो। मला असं वाटतं त्या लोकांचं ना लायसन फक्त जप्ताना करायला पाहिजे, त्यांचं रद्दच करून टाकायला।
जनता केवढी त्रस्त आहे, फ्रस्ट्रेटेड आहे,
मन की बात आहे, बाकी कुठे नाही सर।
आपल्या तर 3 महिन्याचा सस्पेन्शन पिरियड संपल्यावर तुमचं रजिस्टर ऍड्रेसवर लायसन्स तुम्हाला मिळून जाईल, पण मी काय म्हणतो ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होण्यापर्यंतची वेळच कशाला येऊ द्यावी? सूट नाही करताय भाई लोगो को।
सूट करदा।
क्योंकि तकलीफ कोई और देता है और वजह हम बन जाते हैं। 93.5 FM, एक घंटा और बाकी है। 93.5 FM, गेम बजाओ वाला घंटा बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर आज ही अक्की की बैचलर गिरी सुन नहीं पाए, डोंट वरी, डाउनलोड एंड इंस्टॉल रेड एफएम इंडिया ऐप एंड लिसन टू द पॉडकास्ट। सुपर हिट्स 93.5 और रेड एफएम, बजाते रहो।